हरे कृष्ण। आजच्या या भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण बघत आहोत श्रीमद भागवतम स्कंद 9:9 यातील श्लोक नंबर 47 चर्चा करत आहोत। तर या ठिकाणी आपण बघतो की कशा प्रकारे जे खटवांग महाराजांची या ठिकाणी कथा सुरू आहे। तर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे विश्वासाचा हा पुत्र म्हणजेच प्रसिद्ध खटवांग राजा होय। आणि या खटवांग महाराजांचं जसं नाव येतं तसं या ठिकाणी सुखदेव गोस्वामी त्यांची संपूर्ण कथा म्हणजे खास करून कशाप्रकारे त्यांनी देह त्यागला याची कथा ते करत आहेत। याच्या आधी आपण बघतो अनेक राजांचे वंशावळ त्यांनी सांगितले पण अशा प्रकारचं ते मृत्यूचं वर्णन नाही सांगितलं। केवळ काहींचं नाव घेतलं, काहींचं जन्म किंवा थोडी कथा सांगितली। परंतु या ठिकाणी खटवांग महाराजांचा मृत्यू शरीर कसं त्यागलं याचं ते वर्णन करतात। तर का बरं वर्णन करतायत? कारण ते एक विशेष आहे। कारण देवतांच्या बरोबर त्यांनी बोलवण्यात आलेलं होतं आणि देवतांच्या बाजून त्यांनी भरपूर युद्ध करून त्या सर्व असुरांचा पराभव केला आणि देवता अतिशय संतुष्ट झाले आणि त्या राजाला हवा तो वर देण्यासाठी ते तत्पर होते आणि देण्यासाठी ते विचारतात तुला काय वर पाहिजे। पण खटवांग महाराज अतिशय महान भक्त होते आणि विद्वान होते आणि त्यांनी लगेच काय केलं त्यांना विचारलं। कारण आपण बघतो की आपण काही वर मागून बसतो परंतु आपण विचार करत नाही की आपलं आयुष्य आहे किती। पण खटवांग महाराजांनी विचार केला की माझं आयुष्य आहे तर किती, त्यानुसार मग विचार करेन कोणता वर घ्यायचा। तर त्यांना सांगण्यात येतं केवळ एक क्षणच आहे। मग त्यावेळी त्यांना कळत अरे एक क्षण आहे तर मग ह्या क्षणात बऱ्याचा उपयोग करून घेतला पाहिजे। आणि मग लगेच ते त्या स्वर्गलोक की तिथं सर्व ऐश्वर त्या ठिकाणी होते, सर्व आनंद त्या ठिकाणी होता। पण त्याचा ते त्याग करत आहेत आणि या पृथ्वीलोकावर येतात आपल्या निवासस्थानी आणि त्या ठिकाणी ते विचार करतायत। काय विचार करतायत की ते म्हणतायत की मी नेहमीच मला नेहमीच ब्राह्मण काय आहेत अतिशय प्रिय आहेत। आणि ते जे काही ब्राह्मण प्रिय आहेत म्हणजे जे काही ब्राह्मणांचे उपदेश आहे त्यांनी जे काही सांगितलेले आहे त्या मार्गावर ते चालणारे होते आणि म्हणून त्यांचे जे आदेश आहेत उपदेश आहेत त्यांचं ते चिंतन करतायत। आणि ते म्हणतायत आणि हे ब्राह्मण मला अतिशय प्राणाहूनही प्रिय आहेत, मग भूमी पत्नी मुले यांच्याविषयी काय सांगावे। आणि या ब्राह्मणांशिवाय मला अतिशय दुसरं काही प्रिय नाही आहे। आणि मग ते विचार करत आहेत की मला या भौतिक जगातील शुल्लक वस्तूंचा पण मला पहिल्यापासून लहानपणापासून मला काही आकर्षण नाही आहे आणि अधर्माचं पण मला काही आचरण करण्याचं पण आकर्षण नाही आहे आणि मला केवळ उत्तम श्लोक भगवंता व्यतिरिक्त आणि काही मला महत्वपूर्ण वाटलेलं नाहीये। आणि जरी देवता जरी मला जो काही इच्छित वर देऊ इच्छित होते परंतु काय आहे संपूर्ण भौतिक सृष्टी निर्माण करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतामध्येच मला रुची असल्यामुळे मला कोणतेही वरदान नको। सर्व प्रकारच्या भौतिक वरदानापेक्षा मला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतामध्येच अधिक स्वारस्य आहे। केवळ भगवंतामध्येच मला अधिक स्वारस्य आहे आणि म्हणून ते काय करत आहेत की बाकी कोणती वरदान नको। का नको? स्वर्ग लोकांचे पद प्राप्त करूनही देवतांचे मने इंद्रिय आणि बुद्धी काय असतात भौतिक परिस्थितीमुळे सतत विचलित होत असते। म्हणजे एवढं सुंदर सुख त्यांना मिळालेलं आहे, अमृताचं प्राशन कराय त्यांना मिळत आहे पण तरी पण असुरांचं ज्यावेळी आक्रमण होतं त्यावेळी ते सगळे भयभीत होतात। जरी त्यांनी सुद्धा अमृताचं पाशन केलंय आणि तरी ते भयभीत होत आहेत, विचलित होत आहेत। आणि त्यामुळे खटवांग महाराज म्हणतात की असलं मला नको आहे, की मला काय पाहिजे की जर हे देवता लोक असे आहेत तर मर्त्य मनुष्यांच्या विषयी काय बोलावं। आणि म्हणून ते काय येतात अथ शमाय अथेश माया रचितेशु संगम गुणेशु गंधर्व पुरी मेमेशु रूढम प्रकृत्यामनी आत्मनी विश्व करतो भावेन हित्वा तमहम प्रपदे। आणि म्हणून मी आता काय करतोय पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या बहिरंगा शक्तीने निर्माण केलेल्या वस्तूंविषयीची आसक्ती त्यागली पाहिजे। आता ते विचार करत आहेत की भगवंत जी काही भौतिक प्रकृती आहे बहिरंगा शक्ती, भगवंतांच्या बहिरंग शक्तीने हे काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. आणि हे काय बरं, ते म्हणतात गंधर्व पुरेषु, की गंधर्व पुरेषु म्हणजे एक भ्रामक त्या ठिकाणी आहे, म्हणजे वास्तव नाही आहे ते. भगवंतांचं धाम, भगवंतांची जे लीला आहे त्या शाश्वत आहे, पण या भौतिक जगाला काय म्हणलेलं आहे, जसं प्रभुपाद म्हणतात की बहुत दिवसाचं स्वप्न आणि रात्रीचं स्वप्न. म्हणजे आपण बघतो की ज्यावेळी रात्री झोपलेलो असतो त्यावेळी आपण स्वप्नात बघतो की एखादा वाघ आपल्याला खाण्यासाठी आलेला आहे, आणि आपण एकदम भयभीत होतो, पळायला लागतो, घामेघाम होतो, आणि वाघ वाघ म्हणून ओरडत असतो, आणि नंतर शेजारचा माणूस जाग करतो, अरे काय झालं, तर कळतं की आपण घामेघाम झालेलो आहे आणि वाघ, तर बघतो कुठंच वाघ नसतोय, केवळ ते काय होतं, स्वप्न होतं. तशाच प्रकारे ते स्वप्न होतं, तसंच प्रभुपाद म्हणतात हे दिवसाचं स्वप्न आहे, की दिवसा आपण सर्व काही जसं ते स्वप्नात होतो काही वाघ वास्तविक नव्हता, तसं हे दिवसाचं पण त्या प्रकारचं स्वप्न आहे. खरं वास्तविक स्थान काय, वास्तविक शाश्वतता काय, ते भगवत नामामध्ये. आणि म्हणून ते म्हणतात की हे गंधर्वपुरीस प्रमाण आहे, आणि म्हणून या गंधर्वपुरीच्या प्रतीची आसक्ती मला त्यागली पाहिजे. पुढे ते विचार करत आहेत की लगेच भगवंतांचं चिंतन करून त्यांची शरणागती मला स्वीकारली पाहिजे. आणि प्रभुपाद या भाषांतरामध्ये प्रत्येक बद्ध जीवाला भौतिक वस्तूंविषयी सहज आकर्षण आणि आसक्ती असते. तर आपण बघतो की या भौतिक जगातील या जीवाला कुठेही ठेवा, जसं घी असतं त्याला कोणत्याही पात्रात ठेवा, त्या पात्राला ते काय करतं, चिकटतच. तशाच प्रकारे या भौतिक जीवाला भागवतम ज्या तिसऱ्या स्कंदात सांगितलं त्या जीवाला नरकामध्ये नेलं जातं तिथं यातना देण्यासाठी, तर तो तिथल्या नरकाप्रती आसक्त होऊन जातो. म्हणजे तिथंही इतक्या यातना आहेत तरी त्याच्याप्रती तो आसक्त होऊन जातो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणले जे खटवांग महाराज सांगतायत की ही आसक्ती आपण त्यागली पाहिजे आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना आपण शरण गेलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी बघूया कशा प्रकारे सुंदर या खटवांग महाराजांच्या लीलेवरून आपण काय बरं शिकू शकतो. तर श्रीमद भागवतम असेल किंवा भगवद्गीता असेल यांचं जे प्राकट्य आहे ते आपण बघतो की कशा प्रकारे झालं. श्रीमद भागवतमचं प्राकट्य तर कशा प्रकारे, की ज्यावेळी परीक्षित महाराजांना काय होतो, शाप मिळतो. त्यामुळं त्याच्या आधी खटवांग महाराजांची ही जी कथा आहे ही दुसऱ्या स्कंदामध्येही पण वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी काय केलंय, खटवांग नाम राजर्षी ज्ञात्वा इयताम इह आयुष्य मूर्तात सर्वमुसृजम गतवान अभयम हरिम. कहते काय म्हणतात, खटवांग नाम राजर्षी. तर दुसऱ्या स्कंदामध्ये का बरं ही कथा सांगतायत, कारण त्या ठिकाणी परीक्षित महाराजांना थोडी चिंता लागलेली, केवळ माझ्याकडे सातच दिवस आहेत आणि मी कसं बरं माझ्या जीवनात पूर्णत्व प्राप्त करू शकतो. तर तिथं त्यांना प्रेरणा देण्यासाठी सुखदेव गोस्वामी ही कथा सांगतायत. आणि ते म्हणतात खटवांग नाम राजर्षी, की हे खटवांग नामाचा एक राजर्षी होता. ज्ञात्वा येताम इ आयुष्य, ज्ञात्वा ज्ञात्वा म्हणजे तो जाणतो, त्याला समजतं. येताम इ आयुष्य, की आपल्या आयुष्याची मर्यादा किती शिल्लक राहिलेली आहे हे त्याला समजलं. आणि त्याला समजलं किती राहिल्या, मुहूर्तात एक क्षणभर त्याच्या आयुष्य राहिलंय. आणि त्यावेळी तो सर्व मुसृजत, सर्व काही सर्वस्वाचा त्याग करतो. गतवान अभयम हरिम, आणि तो सर्व त्यागून गतवान म्हणजे जातो काय, अभयम हरिम, की भगवंतांना तो जे अभय पद आहे अशा भगवंतांना तो शरण जातो, किंवा जे सर्वात सुरक्षित स्थान आहे अशाच त्या स्थानाला तो शरण जातो भगवंतांच्या. तर या परीक्षित महाराजांना ही कथा सांगतायत की तू चिंता करू, तुझ्याकडे काय आहे, सात दिवस आहेत. कारण परीक्षित महाराजांना पण काय होतो, या शृंगीचा शाप मिळतो की सात दिवसामध्ये एक तक्षक नावाचा साप येईल आणि तुमचा त्याला तुम्हाला दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल. आणि मग त्यावेळी त्यांना कळतं की आपला सात दिवसात मृत्यू आहे, तर लगेच ते काय करतात, आपल्या पुत्राला राजा बनवतात आणि सर्व राजलक्ष्मी जे वैभव आहे ते सर्व जे त्याग करण्यासाठी अतिशय कठीण आहे असं सर्व राजवैभव आणि पत्नी मुलं सर्वांचा ते त्याग करतायत आणि गंगा किनारी येत आहेत. काय विचारतायत, की एका मरणाऱ्या व्यक्तीचं काय कर्तव्य आहे, आणि हे जाणण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि भगवंतांच्या कृपेनं त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामींची त्यांची भेट होते आणि सुखदेव गोस्वामींच्याकडून त्यांना श्रीमद भागवतम ऐकण्यासाठी मिळतं. म्हणजे आपण बघतो की ह्या श्रीमद भागवतमचं प्राकट्यच अशा प्रकारे आहे. कशा प्रकारे की जे परीक्षित महाराजांना शरीर त्यागायचं होतं त्यावेळी ते प्रकटलेलं आहे. तर आपण बघतो की लोक जीवनाची कला शिकवतात, जगण्याची कला शिकवतात, पण आपलं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये काय नुसता जगण्याचीच कला नाही शिकवली तर मरण्याची कला शिकवली जाते. कारण जगण्याची कला शिकू आपण जीवन जगू चांगलं सुखानं आनंदानं, परंतु ज्यावेळी मृत्यू होईल जर मृत्यू व्यवस्थित नाही झाला की तर काय होईल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि मग पुन्हा जगण्याची कला शिकवावी लागेल आणि पुन्हा काय करायला मरावं लागेल आणि पुनरपी जन्म पुनरपी म्हणून हे सतत सुरू राहील. आणि म्हणून नुसतं जगण्याची कला नाही तर मरण्याची कला काय शिकणं महत्वपूर्ण आहे आणि ते आपण या शास्त्रांच्या द्वारे समजून घेऊ शकतो. जसं कटवांग महाराजांनी आपल्याला उदाहरण दिलं की त्यांनी बघितलं केवळ एक क्षण राहिलेला आहे, तर त्या क्षणाचाही उपयोग करून त्यांनी काय केलेला आहे की आपलं जीवन परिपूर्ण केलेलं आहे. आणि परीक्षित महाराजांनाही ती संधी मिळाली, 7 दिवस त्यांना कळालं आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, लगेच या सुखदेव गोस्वामींचा आश्रय घेतला आणि कथेचं श्रवण केलं. आणि या कथेचं श्रवण करून ज्यावेळी ते म्हणतात की विष्णू यश गाता, तुम्ही लोक भगवान तुम्ही भगवंतांच्या यशाचं गाता गातायत, आता तक्षक येऊ ना आणि कोणी येऊ, मला त्याची भीती राहत नाही. म्हणजे बघू शकतो की अशा प्रकारे ज्यावेळी तो भगवंतांचा अभय असे भगवंत आहेत अशा भगवंतांचा जो आश्रय घेतो तो भक्त पण काय होतो, निर्भय बनून जातो, त्याला चिंता नाही मृत्यू. पण जर तेच जर भक्त नसेल, अभक्त असेल, असुर असेल तर काय होतो, तो भयभीत होतो. जसं आपण बघतो कंसाला, कंसालाही समजतं की त्याचा मृत्यू कधी आहे, की आकाशवाणी होते की हे दुष्ट कंसा की या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आता परीक्षित महाराजांना कळालं 7 दिवस आहेत, तर लगेच त्यांनी काय केलं, किंवा या खटवांग महाराजांना कळालं क्षणभर आहे, तर लगेच त्यांनी त्याचा उपयोग केला. पण कंस काय विचार करतोय, तो विचार करतोय जर ह्या देवकीला मारलं ना रहेगी बास नाही रहेगी बासुरी, ना बाज बजेगी बासुरी, तर ते म्हणतात की जर हिला मारलं तर काय होईल, नाही जा पुत्र चेना नाही, 8वा काय आणि 1वा काय पुत्र चेना नाही आणि हे जे मेले पुत्र येणार नाही, माझा मृत्यू होणार नाही. आणि असा विचार करून तो काय करतो, लगेच एवढ्या चांगला शुभ प्रसंग होता, सर्व लोक आलेले आहेत, सर्व काही संगीत वाजवलं जात आहे, वाद्य मंगलमय वाद्य वाजवली जात आहेत आणि तो आपलं बहिणीचं इतकं प्रेम होतं की तो स्वतः रथ आखत चाललेला आहे तिला घालवण्यासाठी. आणि जसं त्याला कळतं मृत्यू होणार आहे तर लगेच तो कंस काय होतं, त्याचं प्रेम प्रावर्तित होतं द्वेषामध्ये. प्रभुपाद म्हणतात ह्या भौतिक जगातील असंच प्रेम आहे की जो कोणी व्यक्ती जोपर्यंत स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये काही बाधा येत नाही तोपर्यंत चांगले नाते चांगलं प्रेम आहे. पण जर त्याच्या इंद्रिय तृप्तीत बाधा आली तर लगेच काय करतो, तो दाखवून देतो की तो व्यक्ती कोण आहे. आज आपण बघतो की कशा प्रकारे लोक आपल्या माता पित्यांचीच काळजी घेणार, जर त्यांना समजतं की अशा प्रकारचं काय झालंय, त्यांच्या अंतिम संस्कार तर राहू देच, असंच वाऱ्यावर सोडून ते निघून जातात. कितीतरी घटना आपण ऐकतोय, म्हणजे एवढं सर्व संशयाचं वातावरण आणि हे भौतिक जगाची परिस्थिती आहे. आणि तो कंस लगेच तिला मारण्यासाठी जातो आणि त्यावेळी मग वसुदेव त्यांना विनंती करतात की ते सांगतात की अरे तू मृत्यूची एवढी काय भीती करतोस, की ज्यावेळी आपला जन्म झालेला आहे त्याच वेळी आपला मृत्यू निश्चित झालेला आहे. आणि बरंच तत्वज्ञान त्यांना सांगतायत पण ते तत्वज्ञान काय त्या कंसाच्या डोक्यात घुसत नाही. आणि मग त्यावेळी ते वसुदेव विचार करतात की अरे आता मला देवकीचे प्राण वाचवले पाहिजेत, भविष्यामध्ये बघू मुलांचे कसे वाचवता येतील, पण आता देवकीचे प्राण वाचवले पाहिजेत. आणि त्यावेळी ते म्हणतात की एक कंस की हिला जे काही पुत्र होतील ती सर्व पुत्र मी तुझ्या स्वाधीन करेन. आणि त्यावेळी मग हा कंस शांत होतो की त्याला माहिती होतं की वसुदेव आपल्या वचनापासून कधीही ढळणारे नाही आहेत, एवढे दृढ वचने होते. आणि म्हणून मग कंस त्यांना काय करतो, सोडून देतो, सोडत नाही तुरुंगामध्ये बंदिस्त करतो. आणि मग पहिला पुत्र होता वसुदेव घेऊन जात आहेत त्यांना देत आहेत, त्यांनाही अतिशय वेदना होत असतात, देवकीलाही वेदना होत असतात, पण तरी पण ते पुत्र काय करतात, त्यांच्या स्वाधीन करतात. आणि कंस घेतो आणि बघतो की अरे या पहिल्या पुत्रापासून मला काय नाहीये आणि तुम्ही मी घेऊन जाऊन दो. आणि मग ते नारद म्हणे येतात का, कारण त्यांना भगवंतांचं प्रकट लवकर व्हायची इच्छा असते आणि जर कंसाने अशा प्रकारे कृत्य नाही केलं तर भगवंत प्रकट व्हायला भरपूर वेळ लागेल. आणि म्हणून मग ते जातात आणि म्हणतात त्याला एक कमळ देतात आणि कमळ त्याला 8 पाकळ्या असतात. तर कंस बघतो आणि कमळ तो म्हणतो हो, त्याला सांग म्हणतात की तुझ्यातली पहिली पाकळी कोणती आणि 8वी पाकळी कोणती. मग तो कंस मोज लागतो, पहिली पाकळी पण 8वी होती आणि 8वी पण पहिली होते. आणि त्यामुळं मग तो भ्रमित होतो आणि समजून जातो की 8वा पुत्र पण पहिला असू शकतो आणि तो जाऊन त्या पुत्राची पण हत्या करतो. म्हणजे अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य काय की जे कौन जे असुररूपी व्यक्ती असतात की ज्यांना मृत्यूची नेहमी भीती वाटते आणि म्हणून जे भक्त आहेत त्या भक्तांनी मात्र काय असलं पाहिजे की या मृत्यूला, कारण जे भक्त आहेत ते विचार करतात की मला आता भगवंत काय करतायत एक योग्य स्थानी घेऊन जातात. जसं प्रभुपाद उदाहरण देतात की मांजराचा जो मांजर आपल्या पिलाला पकडतं आणि एका उंदराला पकडतं, तर जे पिलाचा अनुभव आणि उंदराचा अनुभव काय वेगळा आहे. उंदीर ज्यावेळी अनुभव करतो की आता जबड्यात पकडलो तो समजून जातो तो आता माझं सर्व काही संपलेलं आहे, पण त्याच जबड्यामध्ये मांजराचं जे पिलं असं ते मात्र काय करताय आनंदी असत. ते म्हणते की मला माता आता आणखीन चांगल्या सुरक्षित जागी ते घेऊन जात आहे आणि त्यामुळं ते विचलित होत नाही, दुखी होत नाही. तशाच प्रकारे जे असुर लोक असतात ते माहित आहे की त्यांनी सर्व काय अधर्म केलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे नरक यातना त्यांना भोगायला लागणार आहेत आणि त्यामुळे ते भयभीत होतात. पण जो भक्त आहे तो पूर्णपणे भगवंतांचं नामस्मरण केलेलं आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, तर त्यांनी तो पण काय करतो की चिन्ह हे करतो, विचार करतो की या प्रकारचा मला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहेत. सुंदर असं आपण बघतो की भीष्मदेवांचं महानिर्वाण पण या श्रीमद भागवतामध्ये आहे. खूप सुंदर अशी कथा आहे कशा प्रकारे भीष्मदेव पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेने या दुर्योधनांच्या बाजूने होते, पण ज्यावेळी युद्ध होतं की त्यावेळी बाणांच्या शय्येवर होते. कोणी आपण म्हणून विचार करू शकतो की कशा प्रकारे भगवंतांचे भक्त आहेत, भगवंतांच्या आदेशानुसार ते वागलेले आहेत, पण तरी पण त्यांना बाणांची शय्या मिळाली. पण त्यांनी कधी दोष नाही दिला भगवंतांना की भगवंता बघा मी तुमची एवढी चांगले प्रकारे भक्ती करून पण मला काय नशीब आले बघा, तर ते दोष नाही दिलेले की जरी त्या बाणांच्या शय्येवर होते तर सर्व ऋषी मुनी आले. आता भीष्मदेव काय करतायत शरीर त्यागतायत, ते बघण्यासाठी सर्व लोक त्या ठिकाणी येतात. जे परशुराम आहेत ते आपल्या शिष्यांना घेऊन येत असतात, कारण ते शिष्य नेहमी म्हणत असतात बघा तुमचा शिष्य कसा आहे की तुमच्या आज्ञेचं पालन केलं नाही, कारण विवाह करायला सांगितलेलं होता विवाह केला नाही, तर बघा तुमच्या आज्ञेचं पालन करत नाही, हा कसला शिष्य आहे तुमचा. तर असे अनेक शिष्य बोलत होते तर त्या सर्वांना घेऊन येतात बघा माझे शिष्य किती मान आहे, दाखवण्यासाठी त्यांना घेऊन येतात आणि सर्वजण येत आहेत. आणि भीष्मदेव त्या बाणांशैवर आहेत तरी त्यांना ते प्रणाम करतायत की हलता येत नाहीत, पण तरी पण ते मनोभाव येते काय करतायत सर्वांना यथा उचित स्वागत करतायत सर्वांचं. म्हणजे आपण बघू शकतो की कशा प्रकारे भगवंतांचं अतिथीन स्वागत करणं किती महत्वपूर्ण आहे. बाणांच्या शय्येवर आहेत, एकदम प्रतिकूल परिस्थिती आहे, तरी पण ते आचरण जे वैष्णव शिष्टाचार आहेत ते सोडत नाहीत, त्याचं ते पालन करतात. नंतर मग सर्वजण आलेले आहेत, मग आता भगवंत त्या आपल्या पांडवांना घेऊन येत आहेत आणि कसं घेऊन येत आहेत पूर्णपणे सजून धुजून घेऊन येत आहेत. जर कुणी आपण बघतो कुणाचं शरीर सोडत असेल किंवा कुणाचा मृत्यू असेल तर आपण एकदम जुनी कपडे घालून एकदम दुखी चेहरा करून त्या ठिकाणी जातो, कारण दुखाचा प्रसंग आहे. पण भगवान त्या ठिकाणी पूर्णपणे सजून धजून घेऊन येतात का, कारण या भीष्मदेवाने पांडवांना नेहमीच हलापेष्टेमध्ये बघितलेलं होतं, पूर्णपणे त्या वनामध्ये भेटलेलं त्या लाक्षाग्रहात जाळून, म्हणजे अशा प्रकारे दुःखमयच जीवन त्यांनी बघितलेलं होतं पांडवांचं. आणि जर आता प्रकारे बघतील की युधिष्ठिर महाराज राजे झालेले आहेत आणि पूर्णपणे आनंद येत होतील अरे आता यशस्वी झालं म्हणून, आणि म्हणून ते भगवान त्या जाणून त्यांना सजवून त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. आणि मग युधिष्ठिर महाराज शोक करत होते की मी माझ्या एकट्याच्या लोभामुळे हे सर्व काय घडलं, आणि मग भगवान स्वतः भगवान त्या ठिकाणी काउन्सिलिंग करत होते की नाही बाबा तुझ्यामुळे नाही झालेलं, हे दुर्योधन आणि या सर्वांच्यामुळे झालेलं आहे, पण तरी पण त्यांचा शोक दूर झाला नाही. तर आचार्यगण म्हणतात की अरे स्वतः भगवान त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करत असताना पण त्यांचं दुःख का दूर झालं नाही. तर ते आचार्यगण म्हणतात की भगवान बाहेरून सांगत होते पण आतून परमात्माद्वारे त्याला सांगत नाही नाही तूच आहेस, तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळेच झाले, आणि त्यामुळे मग ते दुःख होत नाही. कारण आता भगवंतांना काय करायचं होतं, या भीष्मदेवांच्याकडून त्यांना त्यांची म्हणजे स्तुती गान करायचं होतं, भीष्मांची महिमा वाढवायची होती, आणि म्हणून मग भगवंत त्या ठिकाणी जात आहेत, घेऊन जात आहेत त्यांना. आणि मग भीष्म देव आता त्यांना ज्ञान देणार होते. तर द्रौपदी महाराणी म्हणतात की अरे तुम्ही कसं काय त्याला जे तर पुत्र हे धर्माचे आचरण करणार, तुम्ही तर जीवनभर या दुर्योधनाचंच मीठ खाल्लेलं आहे आणि त्यामुळे पूर्णपणे दूषित आहे तुम्ही, आणि हे कसं काय बरं तुम्ही ज्ञान देऊ शकता. तर भीष्मदेव म्हणतात तू म्हणतेस ते बरोबर आहे, परंतु तुझा पती जो अर्जुन आहे त्याने मला इतके बाण मारलेले आहेत, त्या बाणांच्या द्वारे मला काय केलेलं आहे, पूर्ण शुद्ध केलेलं आहे, मी आता त्यांना उपदेश देऊ शकतो. आणि त्यावेळी मग ते उपदेश देत आहेत आणि सर्व काही जे सांत्वन आहेत ते युधिष्ठिर महाराजांना करतात. आणि त्या म्हणतात अहो कष्टम अहो अन्याय युधा धर्म नंदना, की ते आश्चर्य करतात भीष्मदेव पण, ते म्हणतात अहो कष्टम अहो अन्याय, तुम्हाला किती कष्ट सहन करावं लागले. आपण बघतो की ज्यावेळी आपल्याला काही कष्ट भोगायला लागत असतात त्यावेळी खूप त्रास होतो, पण ते म्हणतात की अहो कष्टम अहो अन्याय, की हे कष्ट पण भोगायला लागले तुम्हाला, पण हे अन्यायनाद्वारे, जर आपल्या नीतीनुसार आले कष्ट तर आपण भोगत असो, पण कुणी जाणून बुजून कष्ट देत असेल तर ते कष्ट भोगणं काय होतं, खूप कठीण होऊन जातं. आणि अशा प्रकारचं कष्ट दुर्योधन आणि सर्व लोक जाणून बुजून या पांडवांना देत होते, पण तरी पण त्यांनी काय केलंय, सहन केलेलं आहे. आणि त्यावेळी ते म्हणतात विप्र धर्म अच्युत आश्रय, नाही तर ते म्हणतात की हा अशा परिस्थितीत जगणं सुद्धा कठीण होतं, जिवंत राहणं सुद्धा कठीण होतं, परंतु तुम्ही सुखरूप राहिलात का बरं, विप्र धर्म अच्युत आश्रय, की तुम्ही नेहमी ब्राह्मणांचा आदर केलेला आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. विप्र धर्म की धर्मांचं तुम्ही पालन केलेलं आहे, एवढं सर्व कष्ट संकट आले कधी तुमच्या मनात सुद्धा विचारणं आलं नाही की अरे आपण अधर्माचं आचरण करू म्हणजे हे कष्टातून आपण सुटू शकतो, तर कधी सुद्धा एक साधा विचार सुद्धा तुमच्या मनात स्पर्श झाला नाही की अधर्माचं पालन करण्यासाठी, अधर्माचं आचरण करण्याचं. आणि म्हणून तुम्ही काय झालं, सुरक्षित आणि अच्युत आश्रय, तुम्ही भगवंतांचा आश्रय कधी सोडला नाही, कधी म्हणजे कोणत्याही प्रसंगात कोणत्याही कठीण कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांनी सोडलं नाही. आपण बघतो जरा जरी काय आपल्या जीवनात चढ उतार झाला तर लगेच आपण विचार करतो अरे मी भगवंतांची एवढी सेवा करतो एवढं नाम जप करतो आणि मग भगवंतांनी मला आशीष दिला, मला नाही यायचं मंदिरात, मला नाम जप नाही करायचं, मला भक्तांचं नाही श्रवण नाही जप नाही, तर लगेच आपण काय करतो खंडित करू शकतो, ती काय झाली आपली श्रद्धा. परंतु पांडवांनी कधी भगवंतांना दोष दिला नाही किंवा त्याच्यामध्ये भगवंतांच्या सेवेत खंड नाही केला, तर तुरंत म्हणजे नेहमीच त्यांनी काय केलं, भगवंतांची सेवा करत राहिले. आणि त्यावेळी मग भगवंत भीष्मदेव सुंदर असं त्यांना उपदेश करतायत आणि त्यानंतर ते म्हणतायत जरी भगवान सर्वांकडे दयाळपणे पाहत असले तरी हे राजा आपल्या एकनिष्ठ भक्तावर त्यांची किती अपार कृपा असते पहा, आता माझे प्राण सोडून जाण्याच्या वेळी अत्यंत कृपाळपणे ते माझ्या दृष्टीसमोर आले आहेत. म्हणजे युधिष्ठिर महाराजांना सांगतायत भीष्मदेव की बघ की भगवान सर्वांना अतिशय दयाळपणे पाहतात, पण तरी पण जो भक्त आहेत एकनिष्ठ भक्त आहेत त्याच्यावर अपार कृपा असते त्यांची, आणि ती कृपा बघ त्याचं उदाहरण जिवंत उदाहरण मी आहे की मी आता शरीर सोडतोय तर भगवान त्या ठिकाणी साक्षात उपस्थित झालेले आहेत. भक्ताने श्रद्धापूर्वक ध्यान आणि सतत नाम संकीर्तन केल्याने भगवान त्याच्या अंतकरणात आविर्भूत होतात आणि त्याच्या देह त्यागासमयी ते त्याला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करतात. तर इथं म्हणतात श्रद्धापूर्वक ध्यान आणि हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, जर त्याने अशा प्रकारे ध्यान आणि संकेतन केलं तर भगवान अंतकरणात आविर्भूत होतात आणि देह त्यागासमयी सर्व सकाम कर्माच्या बंधनातून, जरी आपण सकाम कर्मांच्या काही गाठी आपल्या शिल्लक असल्या तरी पण ते भगवंत काय करतात, तोडून टाकतात. आणि त्या ठिकाणी ते वर्णन करतात, ज्यांना चार हात आहेत, प्रभातकालीन सूर्योदयासारखे ज्यांचे नेत्र वरुण वर्णाचे आहेत, त्यांच्या ज्यांच्या सुशोभित मुख कमळावर स्मित हास्य विलसत आहे, असे भगवान श्रीकृष्ण मी देह सोडीपर्यंत माझ्या दृष्टीपथात राहोत. तर ते म्हणतात की हे भगवान, अशाच प्रकारे जे भगवंतन सुंदर मुख कमळ बघत आहे, असं बघत मी त्या दृष्टीपथात माझ्या समोरच ते उपस्थित राहोत. आणि पुढे म्हणतात स्वतः ते आणखीन अनेक उदाहरणं देत आहेत की अशा प्रकारे भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडून माझी प्रतिज्ञाचं पालन केलं, म्हणजे माझी प्रतिज्ञा बाधित ठेवली. कारण भीष्मदेवांनी प्रतिज्ञा केलेली की उद्या या अर्जुनाचा वध तर होईल, नाहीतर सर्व पांडवांचा मी वध करेन उद्या, नाहीतर या भगवंतांना शस्त्र उचलायला लावेल. अशा प्रकारे त्यांनी पाच बाण त्यांनी काढलेले, आणि पाच पांडवांचा वध होईल नाहीतर भगवंतांना शस्त्र तर उचलायला लावेल अशी प्रतिज्ञा केली होती. आणि भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती मी शस्त्र उचलणार नाही. पण ज्यावेळी बघतात की अर्जुनाचा वध होतोय, त्या क्षणी भगवंत रथाचा जाग उचलून भीष्मदेवांच्यावर जात आहेत. तर अशा प्रकारे ते सुंदर असा प्रसंग त्या वीर्य रसामध्ये त्यांचं आस्वादन होतं, त्यामुळे ते भगवान कशा प्रकारे ते आले, त्यांच्या मुख कमळावर कसे घर्म बिंदू होते आणि उत्तरी कशी उडत होती, त्यांना कशा प्रकारे धूळ लागलेली होती, तर त्या रूपाचं चिंतन करत भीष्मदेव काय करतायत, शरीर त्याग करतायत. तर अशा प्रकारे आपण बघतो की याच साठी केला होता अटास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात की कशा प्रकारे हे जीवनभर जे काही आपण आट्टापिटा करतो की चांगल्या प्रकारे जप करण्याचं, चांगलं शरीर ठेवण्यासाठी, चांगलं आपला परिवार सांभाळण्यासाठी जे काय आटापिटा करतो आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तर हा काय नेहमी आपण प्रयत्न करत असत. तर ह्या प्रयत्नांचंच एक जे काय फळ म्हणजे काय, शेवटच्या क्षणाला म्हणजे मृत्यूच्या वेळी आपल्या भगवंतांच्या जर नाव हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे आपल्यामधून काय आलं पाहिजे, प्रकट झालं पाहिजे, हे काय महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी जे खटवांग महाराज आहेत, तर त्यांनी काय केलेलं आहे, खटवांग महाराजांनी त्यांच्याकडे ते भाग्यवान होते. का भाग्यवान होते, कारण त्यांना मृत्यूचं अगोदर सूचना मिळेल. जसे परीक्षित महाराजांना 7 दिवस कळलं, तसं खटवांग महाराजांना कळालं एक क्षण आहे, आणि त्यामुळे त्या एका क्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन त्यांनी काय केलं, आपलं पूर्णता केली. तशाच प्रकारे आपल्याला माहीत नाही, आणि माहीत नसल्यामुळे काय पाहिजे, आपल्याला प्रत्येक क्षण, जसं चाणक्य पंडित सांगतात की जर तुम्हाला भौतिकतेत प्रगती करायची असेल तर तुम्ही कधीच विचार करू नका मला मृत्यू येणार आहे, कारण मग भौतिक प्रगती चांगली करू शकतो. जर त्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर त्यांनी काय विचार केला पाहिजे, की हा क्षण माझा शेवटचा आहे, आणि म्हणून त्याने तो क्षण प्रत्येक क्षण त्याने काय केला पाहिजे, या भगवंतांच्या स्मरणामध्ये त्यानं घालवला पाहिजे. परंतु आता आपण काय करतो की आपण आता या शुद्ध भक्तीमध्ये संलग्न झालेलो नाही, किंवा भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करत आहोत. तर आपण बघतो की या शरीराच्या गरजा आहेत, मनाच्या गरजा, बुद्धीच्या गरजा आहेत, परिवार आहेत, पत्नी मुले माता पिता या सर्वांची, समाजाच्या काही गरजा आहेत, त्यामुळे अशा सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण काय करत आहोत, अहोरात्र प्रयत्न करत आहोत. म्हणजे भगवंतांची जी भक्ती करायची, सेवा करायची, तिकडे दुर्लक्ष करतो, आणि या गोष्टीमध्ये पूर्णपणे आपण काय करतो, ते पूर्ण करण्यामध्ये करतो. नंतर आपण बघतो की भौतिक समस्या सोडवण्यामध्ये पण आपण स्वतःला व्यस्त केलेलं आहे. आपण बघतो की अनेक समस्या येतात. एक व्यक्ती इथं रेल्वे स्टेशनवर भेटलेला, तर त्यांना सांगितलं असं मंदिर आहे आणि या तुम्ही भगवंतांची भक्ती करा वगैरे असं सांगताना तो म्हणतो हो मी निश्चित करणार आहे, पण माझ्या जीवनातील समस्या सुटल्यावर. तो म्हणतो काही 2-3 वर्षांमध्ये माझ्या सगळ्या समस्या काय होणार आहेत, सुटून जाणार आहेत, आणि त्यानंतर मी करणार आहे, कारण माझा जॉबचा प्रॉब्लेम आहे, याचा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, एवढंच झालं ना, मी तेच करणार आहे. पण भौतिक जगाचं काय सांगितलेलं आहे, पदाम पदाम विपदाम तेषाम, कि पावलो पावली या ठिकाणी काय आहेत, समस्या आहेत. आणि म्हणून ते जसं पाण्याच्या समुद्राच्या लाटा असतात, जसं एक व्यक्ती पोहण्यासाठी जातो आणि काय म्हणतो की या लाटा संपल्या ना की मी पोहायला उतरणार आतमध्ये, तर लाटा संपणार आहेत का? नाही संपणार आहेत. जसं आणि व्यक्ती काही समस्या सॉल्व्ह करतो पण त्याचा काय होतो, दुसऱ्या समस्या राहतात, परत दुसऱ्या होतात. जसं एक व्यक्ती झाडाखाली झोपलेला असतो आणि बघतो की तो काय करतो की मोठी दाढी असते तर त्याच्या दाढीमध्ये एक मुंगी आलेली असते. मग तो बघतो आणि आता म्हणतो काय की आता उठून हिला सोडून मी जर पकडायला गेलो तर त्याचा मृत्यू होईल. आणि म्हणून तो काय करतो, आपली दाढी आहे ना झाडाच्या खोडाला स्पर्श करतो असं, आणि म्हणतो जा आता तू चढ झाडावर. मग ती मुंगी काय होते, हळूहळू ते झाडावर जा निघून जाते, ते म्हणजे ती फिरत असते जाते निघून. मग नंतर तो बघतो तर काय दुसऱ्या झाडाच्या 7-8 मुंग्या त्याच्या काय होत्या, दाढीमध्ये येतात. म्हणजे एक समस्या सोडवली पण दुसऱ्या समस्या वाढतात. तर हे भौतिक जगाचं काय आहे, स्वरूपच आहे. आणि म्हणून आपण अनेक समस्या सोडवण्यासाठी काय करतो, धडपडत असतो. पण दुःखालयम अशाश्वतम, प्रभुवाद भागवत सांगतात की या जगात असं कधी होणार नाही की संपूर्ण काय सुव्यवस्थितपणे चालेल, काही त्याच्यात समस्या नाही, एकदम बटन दाबलं की म्हणजे सगळं चालत राहील आपोआप. नाही, याच्यामध्ये काय दुःखालयम अशाश्वतम म्हणलेल्या भगवंतानी, म्हणजे तिथं समस्या येणार आहेत, दुःख येणार आहे. आणि म्हणून या समस्या नेहमीच राहणार आहेत. अशा समस्या आपण सोडवल्या पाहिजेत की कृष्ण सेवेमध्ये माझ्या ज्या काही बाधा येतात, की माझ्या सेवेत काय बाधा येणार नाही, भगवंतांच्या सेवेत काय बाधा येणार नाहीत, अशा समस्यांना आपण दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सतत आपण स्वतःला, जसं खटवांग महाराजांनी कसं एका क्षणाचा आपण उपयोग करून आपलं जीवन पूर्ण केलं, तशाच प्रकारे तुकाराम म्हणतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार तारावया भव सिंधुरे, की ते म्हणतात की प्रत्येक क्षण आपण हा विचार केला पाहिजे. आज आपण बघतो की प्रत्येक वेळी आपण विचार करतो, काय विचार करतो की प्रत्येक जो भौतिकवादी व्यक्ती आहे किंवा भरपूर कसं धन वाढेल आणि भोग कसा मी घेईन, संपूर्ण धन कसं वाढेल, तर ह्या सर्व गोष्टींचा तो काय करतो, सतत चिंतन करत असतो. पण तुकाराम महाराज म्हणतायत की कशाचं चिंतन असलं पाहिजे, क्षणोक्षणी ह्याची करावा विचार तारावया भवसिंधुरे, की हा भवसिंधू मी कसा पार करू शकतो. आणि ते पार करण्यासाठी काय आहे, भगवंतांचं स्मरण महत्वाचं आहे. पार करेंगे नैया रे भज कृष्ण कन्हैया रे, की भगवंतांचं ज्यावेळी आपण भजन करू तरच आपल्याला हे शक्य होणार आहे. जर आपल्याला या भौतिक जगातील एखादी क्षुल्लक गोष्ट प्राप्त करायची असेल तर क्षुल्लक प्रयत्न केलाय की ते प्राप्त होऊ शकते. पण जर आपल्याला सर्वोच्च गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्यासाठी म्हटलं अतिशय कठीण परिश्रम घ्यावे लागतात. जसं एकदा आम्ही वृंदावनला गेलेलो भगवान पुंजावरून, आणि तिथं नंद महाराजांच्या तिथे काही पुजारी होते, तर त्या पुजारीने आम्हाला बोलवलं की ते म्हणले या 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 राधाष्टमीच्याच दिवशी आम्ही तिकडे होतो बरसाण्याला. तर त्यावेळी त्यांनी बोलवलं घरी आणि ते म्हणले ह्या जन्माष्टमीचा प्रसाद आहे जन्माष्टमी. त्यांनी सुकडी होती ती दिली, आम्ही त्याचं ग्रहण केलं. आणि नंतर मग ते सांगत होते की तुम्ही, म्हणजे विचारत होते की तुम्ही राधानंद स्वामी शिष्य आहेत का, इस्कॉन जे आहेत का वगैरे असं विचारत होते ते, कारण महाराजांनी ते जाणत होते. आणि मग भगवान प्रभू म्हणले हो आम्ही ते इस्कॉन जे आहोत, मुंबईचे आहोत, आणि सांगत होते. मग त्यावेळी ते म्हणले तुम्ही आलाय वृंदावन, हां. भगवान प्रभू सहज चेष्टेत त्यांना म्हणले की राधाराणीची आम्हाला प्राप्ती करायची, तर आम्ही राधा राधा बोलेंगे आहे ना, की एक गाणं आहे तुम्ही विसरलो, तर चले आएंगे बिहारी. ते म्हणतात की जसं दादा राजे म्हणलं की ते बिहारी चालून येतील आणि ते आम्हाला प्राप्त होतील असं, तर ते म्हणले हा की ते म्हणले राधाराणी इतनी पगली आहे क्या, म्हणजे एवढी ती खोळी आहे का की तुम्ही नुसतं राधे राधे म्हणले आणि तुम्हाला देऊन टाकेल ते, नाही उसके लिए घिसना पडता आहे, घिसना पडता आहे. ते सांगत होते की त्यासाठी आपल्याला घास चंदनासारखं काय घासावं लागेल, त्यावेळी मग तो सुगंध येतो. सहजपणे असं आपण म्हणू हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर काय होईल, आपल्याला कृष्ण प्राप्त होणार नाहीत. काय बहु कोटी म्हणजे सांगितलं की अजून हा श्रवण, तरी पण कृष्ण प्राप्त होऊ शकत नाही. जर आपण तेवढ्या तीव्रतेनं आपण काय केलं पाहिजे, भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण जसं आपण बघतो की पोपट पण काय करतोय तो म्हणत असतोय राम राम म्हणत असतोय, पण ज्यावेळी एखादा पक्षी पकडतोय त्यावेळी मात्र त्याची मान पकडतो पक्षी त्यावेळी तो राम नाम विसरून जातो, तो लगेच ची 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 वरडा लागतो तसं। तशाच प्रकारे आपण पण हरिनाम घेतोय पण कधी करणार, भजन करे साधन करे मृत्यू समय जानबे, तर मृत्यूच्या वेळी आपल्याला समजणार आहे की किती आपण साधन केलंय। आणि आपण जाणलं पाहिजे प्रत्येक क्षण हा क्षण माझा काय आहे मृत्यू येणार आहे, आणि त्यामुळे प्रत्येक क्षण जसं खंडवांग महाराजांनी कशा प्रकारे त्या क्षणाचा उपयोग करून आपलं जीवन साध्य केलं, त्याच प्रकारे आपल्यालाही प्रत्येक क्षण या कृष्ण भावनेमध्ये लावून त्याचं साध्य करायचं आहे। तर या ठिकाणी आपण थांबूया, कुणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असले सांगू शकता। अच्छा, पहला है दिवा स्वप्न आप समझ गए, आपको पता है दिवा स्वप्न क्या है, हाँ जो थियोरेटिकल। तो दूसरा प्रश्न है बहुत इंपॉर्टेंट कि वो चीजें हम उस पर आसक्त होते या दूसरों को देना नहीं चाहते या दूसरों को दूसरे के पास है, तो मैं अभी मराठी समझो कि दुसऱ्यांच्याकडे काही वस्तू आहेत सुविधा आहेत तर मलाही वाटतं की माझ्याकडे त्या सुविधा असल्या पाहिजेत, किंवा माझ्याकडे काही सुविधा आहेत दुसऱ्या मागतो पण मला द्यायची इच्छा होत नाही, हे आहे। तर त्यावेळी आपण समजलं पाहिजे की पहिला माय कॉन हूं, भगवद्गीतेचा आपण पहिला विषय की मी कोण आहे, की जीवेर स्वरूप आहे कृष्णनिंदास की भगवंतांचा आहे माझे, आणि मी पहिला काय होतो माझ्याकडं काहीच नव्हतं, एकदम कफल होतो मी पूर्णपणे एकदम, आणि आता भगवंतांच्या कृपेनं आणि गुरुमांच्या कृपेनं ह्या वस्तू मला मिळालेल्या आहेत, पण मी काय केवळ केअर टेकर आहे, ही वस्तू माझी नाही माझ्या मालकीची नाही। ब्रह्मचारी प्रत्येक वस्तू काय लेतो सीओ लेतो केअर ऑफ, कारण माझ्या मालकीची नाही का, कारण ही भगवंतांनी दिलेली। तर ती वस्तू ज्यावेळी आपण इतरांना देतो भलेही आपल्याला त्रास होत असेल, पण त्यामुळं काय होतं की तो व्यक्तीला आपण नेहमी आपल्या गुरु महाराजांचं म्हणा कृपानंद म्हणा की नेहमी हे राहिलेलं आहे, कृपा ज्यावेळी 70 वर्षाचे होते त्या लोकांना साधी स्वतः सोप्या बनवायचे कुकिंग करायचे सर्व काय करायचे, आणि भरपूर कष्ट होत होतं, पण त्यांना एकच करायचं होतं की ह्या लोकांना कशा प्रकारे मी सुविधा प्रदान करेन, आणि त्या सुविधाद्वारे त्यांनी काय करतील कृष्ण नाम घेऊ शकतील। मेन उद्देश काय त्या जीवाने कृष्ण नाम घेणं महत्वाचं आहे, आणि जर त्या सुविधा मी स्वतः भोगत राहिलो मी स्वतःच कृष्ण नाम विसरून जाईल, दुसऱ्याने घ्यायचं तर राहू देच मी स्वतःच विसरून जाईल। म्हणून ज्या काही सुविधा आहेत आणि ह्या सुविधा नेहमी तोकड्या असणार आहेत, सुविधा आहेत ना की ह्या भोवतीच्या स्वरूपच आहे ह्या तोकड्या राहणार आहेत, कारण कलीचं ते कामच आहे कलह, नेहमी कलह कसा निर्माण होईल तो बघत असतो। तर ह्या नेहमी सुविधा तोकड्या राहणार आहेत हे आपल्या खून गाठ बांधले पाहिजे आपल्या मनामध्ये, आणि या सुविधा माझ्यासाठी नाहीत तर इतरांसाठी कशा आहेत त्यांना कशा प्रकारे मी आनंद देईन, जर ह्या आपण जीवनात अवलंबलं तर आपण नेहमी सुखी राहू, जर त्या सुविधांचा स्वतःहून भोग घेण्याचा आपण प्रयत्न करू नेहमी दुखी राहू, आणि म्हणून त्या सुविधांचा दुसऱ्यांना भोग घ्यायला कशा प्रकारे आपण प्रवृत्त करू म्हणजे त्यांच्या सुविधासाठी आहेत, आणि जर त्यांनी त्या सुविधा मिळणारच आहेत आपल्या सर्वांनाच मिळणार आहेत, पण जर त्यांनी आनंद घेतला तर भगवंत आणखीन आपल्याला कृपा करू शकतात, पण जर त्यांनी आनंद नाही घेतला मी स्वतः आनंद घ्यायचा प्रयत्न केला ती वस्तू काय करणार भगवंत, कारण मी आसक्त आहे आणि भगवंताला आसक्त आवडत नाही मग ते काढून घेणार, आणि काढून घेतल्यावर मग कसं जसं महाराज सांगत होते की भगवान त्या इंद्राचं काय करतायत मान हरण करतायत, आणि महाराज म्हणतायत की भगवंतांनी त्याचं ऑपरेशन केलं, आणि ऑपरेशन कसं केलं की भुलीचं इंजेक्शन न देता, तसं आपला आग होणार आपलं ऑपरेशन होणार आणि भुलीचं इंजेक्शनही नसणार तर मग बघू शकतो त्या वेदनांची आपण कल्पना केलेली. बरे हरे कृष्ण ग्रंथ. बरोबर. तर श्रीमान नवदीपती प्रभू प्रश्न विचारतात की पांडवांच्या जीवनात पण अनेक संकट आली पण त्यांनी भगवंतांचा आश्रय घेत गेले आणि पूर्णपणे सुरक्षित होते. पण आपल्या जीवनात ज्यावेळी संकट येतात आपण पूर्णपणे भगवंतांचा आश्रय नाही घेतल्यामुळं ती संकट भरपूर मोठी वाटतात. अशा स्थितीत कसं असं बरं. तर आपण बघतो की जे पांडव होते तर पांडवांच्या दहावीत होते ते आणि त्यामुळे दहावीतले त्यांना पेपर होता. पण आपण पहिलीत आहोत तर आपल्याला पहिलीतलाच पेपर असणार आहे. तर ते आपण एक आपल्या मनात समजून घेतले पाहिजे. अरे मी ही समस्या आहे ही पार करू शकतो. भलेही मन आपलं असं वाटतं की ती भरपूर त्याशिवाय मोठी समस्या माझ्याशिवाय दुनियात दुसऱ्याची कुठली समस्या मोठी नाही आहे. का वाटतं? कारण आय कॉन्शियस, मी स्वतःच्या वरच तेवढं केंद्रित करतो. जसं उदाहरण देतो ना की एक व्यक्ती चाललेला रस्त्याने आणि त्याच्या भरपूर गाड्या जात असतात महागड्या गाड्या. तर तो म्हणतो काय माझं फुटकं नशीब बघा की या लोकांच्याकडे एवढ्या मोठ्या गाड्या आहेत आणि माझ्याकडे साधी सायकल पण नसावी. काय भगवंत आहेत म्हणले. पण चार पावलं पुढे नाही जातो तो मागचं बघतो कोणतरी खुरपटच चालतंय. तो बघतो तर एक पांगळा माणूस कशाबशा कुबड्या सांभाळत चालत होता. तर त्याच्याकडे बघतो आणि भगवंत म्हणतो धन्यवाद धन्यवाद. का बरं? भगवंता कमीत कमी मला चांगले पाय तर दिले, त्याला पाय सुद्धा नाही आहेत. तशाच प्रकारे आपण आपली समस्या बघतो की अरे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला ते पाहिजे होतं, हे पाहिजे होतं, ह्या समस्या बघतो. आज कित्येक लोक आहेत त्यांना खायला मिळत नाही आज. तर ते आपण बघितलं पाहिजे की अरे यांची समस्या बघ, मला तर आहे सगळं काही, सर्व राहण्यासाठी चांगलं आहे, खाण्यासाठी चांगलं आहे, एवढे भक्त सगळे एवढे प्रिय आहेत की सर्व काही द्यायला तयार आहेत. आणि मी मात्र म्हणजे काय अशा प्रकारचं. तर आपण जाणलं पाहिजे ही समस्या काहीच नाही आहे. जे एखादं काय आजार असेल, आजार कसला असेल, कोणताही आजार असो, आपण असं नाही की एक डॉक्टर बघितला आणि सोडून देतो. आम्ही बघितले काय काय 32 डॉक्टर गेले का ब्रह्मचार्यांना. मला आठवत नाही बहुतेक दुनियेत जेवढं आम्ही 20 म्हणजे आता 40 वर्ष वय झालं तर बाहेरच्या व्यक्तीनं कुणी 40 डॉक्टर गेले मला नाही ऐकूयात. नाही, एक दोन डॉक्टर गेले, तीन डॉक्टर गेले, सुरू होतं. 40 डॉक्टर आपण बदलले म्हणजे एवढ्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत. म्हणजे तरी जे काय असू दे, आजारी असू दे किंवा कोणतीही समस्या असू दे, की त्या प्रत्येक समस्येला आपल्याला जे काही वैष्णव आहेत, सिनियर भक्त आहेत, त्यांच्याकडे आपल्याला एक मार्गदर्शन मिळतं, सुविधा मिळत आहेत, सर्व काही मिळतं. फक्त आपण आपल्या मनाला जो काय सगळा सर्व मनेर ब्रह्म, हे सर्व मनाचा भ्रम आहे. तर त्या मनाला आपण काय केलं पाहिजे, ट्रेन टू माइंड, या मनाला प्रशिक्षित केलं पाहिजे की कशा प्रकारे भगवंतांचं तो सतत स्मरण करू शकेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ज्यावेळी मला वाटतं ना माझी मोठी समस्या आहे तर मी मागं बघितलं पाहिजे की माझ्यापेक्षाही जास्त समस्येमध्ये अनेक लोक आहेत. तर त्यावेळी मग मला सांत्वना मिळालं, कमीत कमी मला एवढं तरी आहे. हरे कृष्ण ग्रंथराज श्रीमद्वागतम की जय. श्रीला प्रभुपाद की जय.